आदिनकळीत केलेल्या प्रकरणासंबंधान तुम्ही कॉलबॅक करतात आणि तुमच्याकडेन प्रकरण क्रमांक असा झाल्यार आता एकदमात हो पयलेच फावटी कॉल असल्यार उपकार करून लायनीचेर रावचे आणि दितात ती मार्गदर्शना आयकुंची. तुमचो संदेश दवरतात तेन्ना उपकार करून तुम्ही उघड करतात ते प्रकरण जाता तितले स्पष्ट करात. तुमकां एजन्सीन काम दिला जाल्यार उपकार करून एजन्सीचे नाव दियात. तुम्ही उल्लेख केलेल्या खंयच्याय नावांचे स्पेलिंग तुमकां खबर असल्यार ते लेगीत संदेशांत दियात. तुमच्या संदेशाबद्दल जाप आयकूंक कामकाजाच्या 10 दिसांनी कॉलबॅक करूंक विसरचे ना.